चित्र पाचवे काइन आणि हाबिल उत्पत्ती चौथा अध्याय एक ते सोळा पर्यंत रोमकराचे पत्र तिसरा अध्याय त्रेविसावे उतर आदाम आणि हवा अंका दोन भुरगे असली तांची नावा असली काइन आणि हाबिल देव हाबेलाचेर प्रसन्न असलो पण काइनाचेर नसलो आणि आजापासत आबेल काइनाच्या विरुद्ध जळोंग लागलो आणि एक दीस ताणें ताका जितो मारलो देवान काइनाक ह्या गोष्टी पासत दंड दिलो कित्याक तर ताणें आपल्या भावाक जितो मारलो जेन्ना मनीस पातोक करता तेन्ना देवाक राग येता देव मनशा बरोबर एक सोयरीक करूंक सोदता पूण पातोक तांकां देवा कडल्यान पयस व्हरता